विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातल्या कराड इथल्या प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले पोलीस कर्मचारी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज्यात 206 सहकारी आणि खासगी कारखान्यांनी आतापर्यंत सुमारे 79 लाख टन साखरेचं उत्पादन केलं असून पुढच्या 2 महिन्यांमध्ये आणखी 30 लाख टन साखरेचं उत्पादन होऊ शकतं असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील गाळप हंगाम मार्च अखेर संपण्याची शक्यता असून उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहील. त्यामुळे देशभरात 300 ते 315 लाख टन साखर उत्पादित होऊ शकेल असा अंदाजही महासंघानं व्यक्त केला आहे. देशभरात नोव्हेंबरच्या दरम्यान सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत 2219 लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे. यातून 193 लाख टन साखर तयार झाली आहे. जमीन मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्या ई मोजणी व्हर्जन 2 मध्ये अर्ज करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयानं नागरिकांसाठी मदत कक्ष स्थापन केला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी आणि पिंपरी चिंचवड या कार्यालयात नागरिकांसाठी हा मदत कक्ष तयार केला आहे. मोजणी अर्ज भरण्यापासून ते प्रकरण निकाली निघेपर्यंत आवश्यक सर्व मदत या कक्षाद्वारे नागरिकांना मोफत मिळणार आहे. संरक्षण लेखा विभागातील प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर वाढवण्यात येत असल्याचं संरक्षण लेखा महानियंत्रक विश्वजित सहाय यांनी सांगितलं. संरक्षण विभागाच्या राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन प्रबोधिनीचा पायाभरणी समारंभ आज पुण्यात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ उपस्थित होते. नव्या प्रशिक्षण केंद्रात भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकाऱ्यांसाठी दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षण शक्य होणार आहे. तसंच लष्कर, नौदल आणि हवाई दलासह संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, तटरक्षक दल आणि इतर संबंधित संस्थांसाठी संरक्षण वित्तीय व्यवस्थापन अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. विकसित भारताच्या उभारणीसाठी प्रत्येकानं आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे असं मत चाणक्य मंडळ संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी नुकतंच पुण्यात व्यक्त केलं. नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत 2047 आणि मी या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी भारतीय जनता पक्षावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजपाचे सर्व नगरसेवक कटिबद्ध असून शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी ठोस आणि परिणामकारक काम केलं जाईल असा विश्वास भाजपचे पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी विधानभवन इथं विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बिडकर काल बोलत होते. पुण्यात 2024 झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणातल्या 3 आरोपींना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. सतीश गायकवाड, आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी या 3 आरोपींची नावं आहेत. 19 मे 2024 पुण्यात एका अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रक्ताचा नमुना बदलणं तसंच सह आरोपींच्या रक्ताच्या चाचण्यांसाठी आपल्या रक्ताचे नमुने देणं हा आरोप या तिघांवर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 8व्या राष्ट्रीय मास्टर स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये जलतरण क्रीडा प्रकारात 70 वर्षांच्या पुढील पुरुष गटात रमेश जाधव यांनी एका सुवर्णपदकासह 4 पदकांची कमाई केली. या विजयानंतर आता जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत जाधव यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 14.1 अंश तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच राहील. तसंच दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.